गणेशाचा खरा भक्त देवाकडून कधीच कसलीही अपेक्षा करीत नाही. तो देवाकडे जमीन जुमला धनसंपत्ती मागत नाही. त्याचं मागणं फक्त एवढंच असतं की देवा तू मला विसरू नकोस आणि मला तुझा विसर पडू देऊ नकोस.
देवा हो देवा आम्हावरील लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा आम्हावरील लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. नको आम्हा बंगला गाडी नको मोठी शेतीवाडी. नको आम्हा बंगला गाडी नको मोठी शेतीवाडी. कृपा दृष्टी ठेवा थोडी सेवा करू आकडी वेडी. कृपा दृष्टी ठेवा थोडी सेवा करू आकडी वेडी. घडला अपराध पोटामध्ये घ्यावा. घडला अपराध पोटामध्ये घ्यावा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. नको नको पैसा अडका लोभ मनी नाही इतुका. नको नको पैसा अडका लोभ मनी नाही इतुका. घर संसार मोडका देह जरी झाला पडका. घर संसार मोडका देह जरी झाला पडका. तुझ्या नामाचा विसरण व्हावा. तुझ्या नामाचा विसरण व्हावा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा. तुझा दर्शनाला येता दुख दैन्य जाई चिंता तुझा दर्शनाला येता दुख दैन्य जाई चिंता सुख मिळे माझ्या चित्ता नाम तुझे घेता घेता सुख मिळे माझ्या चित्ता नाम तुझे घेता घेता तुझा भजनात देह आजी जावा तुझा भजनात देह आजी जावा उठपण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा उठपण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा देवा हो देवा आम्हावरी लक्ष ठेवा उठपण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा उठपण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा उठपण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा।